chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. शुक्रवार 30 ऑगस्ट 2019. डोमेस्टिक मार्केट. सप्टेंबर महिन्यासाठी मंथली रिलीज ऑर्डरच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आज बाजारपेठ शांत होती. तथापि सप्टेंबर महिन्यात 19.5 लाख मेट्रिक टन कोटा जाहीर झाल्यानंतर तसेच सणाच्या हंगामांमुळे बाजारातील मागणी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कारखान्यांचे भाव 3130 ते 3170 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले तर रिसेलचे भाव 3120 ते 3160 रुपये आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3260 ते 3390 रुपयात होत आहे. रिसेलचे भाव 3330 ते 3360 रुपये आहेत. गुजरातमध्ये S30 व्यापार 3200 ते 3320 रुपये होता तर तामिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3400 रुपयांमध्ये झाली. इंटरनॅशनल मार्केट. निर्यात धोरणाच्या घोषणेनंतर येथील बाजारात काही प्रमाणात हालचाल झाली. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $303.40 तर US साखरेचा व्यापार 11.18 सेंट्समध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $335 ते $330 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $348 ते $353 राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 20,800 ते 21,000 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 21,700 ते 22,000 रुपये प्रति मेट्रिक टन होती. करन्सी आणि कमॉडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.45 मध्ये झाला तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.16 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4,003 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $55.91 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 263 अंकांनी वाढून 37,332 अंकांवर तर NSE निफ्टी 74 अंकांनी वर येऊन 11,023 अंकांवर थांबले.